चीनीमंडी.com पॉडकास्ट।
राज्यामध्ये 17 साखर कारखान्यांनी गाळप थांबवलं। महापूर आणि दुष्काळामुळे तसंच राजकीय अस्थिरतेमुळे राज्याचा गाळप हंगाम यंदा उशिरा सुरू झाला। काही विभागामध्ये तर यावर्षीचा हंगाम हा खूप कमी चालला गेला, परंतु महापूर येऊन देखील कोल्हापूर विभागानं आपलं स्थान अबाधित राखलं आहे। काही कारखान्यांनी गाळप हंगाम 15 दिवसापासून ते 60 दिवसांपर्यंत घेतला। बहुतांशी साखर कारखाने म्हणावे तसे चाललेच नाहीत। साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार कोल्हापूर विभागातील सर्व कारखाने सुरू आहेत। पुणे विभागातील 2, अहमदनगर विभागातील 3, सोलापूर विभागातील 2, औरंगाबाद विभागात सर्वात जास्त 10 कारखान्यांनी आपलं गाळप थांबवलं आहे। 23 फेब्रुवारी 2020 अखेर एकूण 434.55 लाख मेट्रिक टन ऊस गाळप झालं असून 10.98% साखर उतार्यासह 477.34 लाख क्विंटल साखर उत्पादन झालं आहे। राज्यामध्ये खासगी 66 आणि सहकारी 78 असे मिळून 144 कारखान्यांनी गाळपात सहभाग नोंदवला होता। त्यापैकी एकूण 17 साखर कारखान्यांनी आपलं गाळप थांबवलं आहे।